आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान. पंतप्रधान उद्या 71,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत सीआरपीएफ हिंगणा इथं कार्यक्रम. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी पुढाकार घ्यावा. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं आवाहन. आणि भारतानं 19 वर्षाखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. आता सविस्तर बातम्या. कुवेत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे राजे आणि युवराजांसोबत भारत आणि कुवेत यांच्यातल्या सहकार्याबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांना कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबाह यांनी मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला. दरम्यान आपल्या कुवेत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील शेख साद अल अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित हाला मोदी या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येनं आलेल्या कुवेतमधील स्थानिक भारतीय समुदायाला संबोधित केलं. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदी यांनी कुवेतमधील मीना अब्दुल्ला भागातल्या लेबर कॅम्पला भेट दिली, जिथं जवळजवळ 1,500 भारतीय नागरिक काम करतात. पंतप्रधानांनी भारतातील विविध राज्यातून तिथे आलेल्या मजुरांशी संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली. देशभरात विविध सरकारी मंत्रालयं आणि विभागांमध्ये नवनियुक्त 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 23 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. देशभरातल्या 45 ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होणार असून पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. नागपूरच्या हिंगणा इथल्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं देखील हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी सुमारे 220 नवनियुक्तांना गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येईल. सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांसाठी भरती केली जात असून देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृहमंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यासारख्या विविध मंत्रालय तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील. देशाच्या वन आणि वृक्षाच्छादन 1,445 चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे. वन संरक्षण विभागानं 2023 केलेल्या वनस्थिती पाहणीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. त्यात म्हटलंय की सध्या 8,27,357 चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या 25.1% इतकं आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगानं वाढलं असून मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. याआधीच्या पाहणीच्या तुलनेत झाडाझुडपांच्या स्वरुपातला कार्बन साठा देखील 8,15,00,000 टनांनी वाढला असून तो 728,55,00,000 टनांच्या आसपास पोहोचला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत एका अभिमत विद्यापीठ, त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था अर्थात आयआयएमसी ही सरकारद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीनं बडनेरा इथल्या सुमारे 15 एकर जागेवर उभारण्यात येत आहे. यासाठी CPWD ETender.CPWD.gov.in या संकेतस्थळावर निविदा मागवल्या जात असून निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर आहे. देशभरातील तसंच विदर्भातील कंत्राटदारांनी या माध्यम संवाद क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या बांधकामाच्या निविदेसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरमध्ये केलं. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयआयएमसीच्या उभारणीबाबत त्यांनी केंद्रीय लोकनिर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून या बांधकामाचा आढावा घेतला. तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांशी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2026-2027 या शैक्षणिक वर्षात आयआयएमसीच्या काही शैक्षणिक संकुलांचं बांधकाम पूर्ण करून मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
सीपीडब्ल्यूडी ने ऑलरेडी उसके ऊपर एक टेंडर कॉल किया हुआ है। उस टेंडर की लास्ट डेट 27 दिसंबर है। हमें पूरी उम्मीद है कि इस क्षेत्र के जो भी बड़े कॉन्ट्रैक्टर्स हैं, इस क्षेत्र के या और बियॉन्ड देश भर के सारे कॉन्ट्रैक्टर्स इस महत्वपूर्ण प्रोजेक्ट में अपनी भागीदारी देंगे। बहुत अच्छा प्रोजेक्ट रहेगा उनके लिए भी, किसी किस्म की इसमें कोई दिक्कतें नहीं है। साइट पूरी क्लियर है, रास्ता बना हुआ है और जोर शोर से इस कार्य में हमारे कॉन्ट्रैक्टर बंधु शामिल हों और हमारी पूरी कोशिश है कि आने वाले 2 महीने में इस काम को हम अवार्ड कर सकें, ताकि 1.5 साल में हम इस पूरे कार्य को पूरा कर सके और हमारा एकेडमिक सेशन जो 2026-27 का रहे, पूरी आशा हम ये करते हैं कि वो हम हमारे नए कैंपस से शुरू करें।
या नवीन शैक्षणिक संकुलात प्रशासकीय तसंच शैक्षणिक इमारत, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स तसंच 200 आसन क्षमतेचं सभागृह या बांधकामाचा समावेश असणार आहे। या बैठकीप्रसंगी आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे, IIMC अमरावतीचे क्षेत्रीय संचालक डॉ राजेश कुशवाह यासह इतर अधिकारी उपस्थित होते। गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसंच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला 20 डिसेंबरपासून सुरुवात केली असून गोंदिया पोलिसांनी शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तसंच वाहनांचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना आणि 3CC वाहन चालविणाऱ्या 103 वाहन चालकांवर कार्यवाही केली आहे। याबाबत माहिती देत आहेत गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर।
दर मोहिमेदरम्यान आपण 103 वाहनं ज्यांच्याकडे पेपर नाही, लायसन नाही, अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे। त्याच्यानंतर दिनांक 20/12/2024 रोजी 1,281 केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान 2,66,750 रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेला आहे। जे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे, जेणेकरून आणि वाहतुकीला शिस्त लागेल।
19 वर्षाखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशला 41 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं आहे। भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला। मलेशियातल्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 117 धावा केल्या। गोंगाडी त्रिशा हिनं 43 चेंडूत 52 धावा केल्या। विजेतेपदासाठी 118 धावांचा लक्ष्यांचं पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 18 षटकात 76 धावांवर गारद झाला। भारताकडून आयुषी शुक्लानं 3 बळी घेतले तर परुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। त्रिशा हिला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही किताब यावेळी देण्यात आले। राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या 8 दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे। दरम्यान सूर्याच्या उत्तरायणाला काल 21 डिसेंबरला प्रारंभ झाला। इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो। सूर्य काल मकर वृत्तावर असल्यानं कालचा डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे 11 तासांचा तर रात्र 13 तासांची होती। उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर दिवस लहान तर रात्र मोठी होते। दरम्यान आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं 11.8 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलनाच्या तीव्र मोहिमेच्या 100व्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर काल देशभरात सर्व राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली। क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आवाहन नड्डा यांनी या बैठकीदरम्यान केलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। पंतप्रधान उद्या 71,000 अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत CRPF हिंगणा इथं कार्यक्रम। अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्था IIMC च्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी पुढाकार घ्यावा। केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं आवाहन आणि भारतानं 19 वर्षाखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत विजेतेपद पटकावलं। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।